नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात प्रक्षेपित केलेले दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 15 मीटर अंतरावर दूर असून ते एकमेकांशी जोडण्यात येत आहेत. इस्रोतर्फे यासंदर्भातली माहिती देण्यात आली. लहान अंतराळयान वापरून त्यांना अंतराळात जोडणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेच्या यशस्वी प्रात्यक्षिकामुळे भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि चंद्रावर अंतराळवीर उतरवणं यासारख्या भविष्यातल्या मोहिमांसाठी महत्वाच्या असलेल्या जटील तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणारा भारत चौथा देश बनणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना आवश्यक चीप आणि सेमीकंडक्टर निर्मितीसाठी पुण्याजवळ रांजणगाव इथं 6,000 कोटी रुपयांची तरतूद असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची अर्थात उद्योगनगरीची स्थापना होत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. पुणे इथं काल प्रगत संगणन विकास केंद्र सीडॅकला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. पुणे नाशिक रेल्वे मार्गावर नारायणगावच्या GMRT या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेवर 23 देश अवलंबून असल्यानं कोणत्याही परिस्थितीत ही वेधशाळा अन्यत्र हलवणार नाही अशी माहितीही वैष्णव यांनी दिली. तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य उद्दिष्ट असून 50% अधिक उपकरणं भारतीय बनावटीची असणारं राष्ट्रीय महासंगणकीय मिशनही प्रगतीपथावर आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. वैष्णव यांनी काल पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या सुसज्ज सभागृहाचं उद्घाटनही केलं. दरम्यान वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक उत्पादकता कायद्यांची सुधारणा आणि सर्वसमावेशक विकास हे मुद्दे महत्वपूर्ण ठरतील असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त दिल्ली इथं भारत मंडपम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3,000 युवा नेत्यांशी थोड्याच वेळात संवाद साधणार आहेत. विकसित भारतासाठी 1,00,000 तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान शाश्वतता महिला सक्षमीकरण उत्पादनं आणि शेती यासारख्या विषयांवर 10 उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशनही होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आपल्या संदेशांमधून अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंच्या 427 जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयाच्या वेळी आज शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पूजा झाली. यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते. भारत आयर्लंड महिला संघांदरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आजचा दुसऱ्या सामन्याला गुजरातच्या राजकोट इथं थोड्या वेळापूर्वीच सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं मालिकेत पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पहिल्या दिवशी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूशी होत आहे. यासह या स्पर्धेत ऋत्विक चौधरी बोलीपल्ली रोहन बोपण्णा युकी भांबरी आणि श्रीराम बालाजी हे खेळाडूही भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंग्लंड विरुद्धच्या आगामी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. मालिकेतला पहिला सामना येत्या 22 जानेवारी रोजी कोलकाता इथं होणार आहे. सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करत आहे तर अक्षर पटेल उपकर्णधार असेल. मोहम्मद शमी या मालिकेद्वारे 1 वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन करत आहे. या मालिकेनंतर इंग्लंड संघ 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळेल. या मालिकेकडे 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून पाहिलं जात आहे. मराठवाडा आणि उत्तर कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाटी वादळ होईल. अन्यत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी नरेगा अंतर्गत प्रत्येक घरासाठी वैयक्तिक शोषखड्ड्यांची उभारणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिले आहेत. त्या काल नांदेड इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. ग्रामपंचायतींनी स्थानिक लोकसहभागातून हे अभियान गतीनं राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.